नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीची सरशी, काँग्रेस आघाडीची पीछेहाट. छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदासाठी आज निवडणूक. जालना तसंच लातूरचं महापौरपद बिनविरोध. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. व्यावहारिक अनुभवासाठी विद्यार्थ्यांनी व्यावसायिकांशी संपर्क साधावा, परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधानांचा सल्ला. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतासोबत सामन्याला पाकिस्तानची सहमती. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या एकूण 731 जागांपैकी भाजपनं सर्वाधिक 225 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 165 तर शिवसेनेनं 162 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीत काँग्रेसनं 55, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 43 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 26 आणि 20 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. राज्यात 125 पंचायत समित्यांमध्ये एकूण 1462 जागांवर ही निवडणूक झाली. यामध्ये देखील भाजपनं सर्वाधिक 459 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं 306 तर शिवसेनेनं 302 जागा मिळवल्या. काँग्रेसनं 97, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 89, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 46, मनसेनं 2 तर 31 जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या 4 जिल्ह्यात या निवडणुका झाल्या. चारही जिल्ह्यांच्या निवडणूक निकालाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या एकूण 63 जागांपैकी भाजपनं 23, शिवसेनेनं 20, राष्ट्रवादी काँग्रेसनं 4, शिवसेनेच्या ठाकरे गटानं 9, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं प्रत्येकी 1 तर अपक्षांनी 5 जागा जिंकल्या. परभणी जिल्हा परिषदेच्या 54 जागांपैकी भाजपनं 24, राष्ट्रवादी काँग्रेस 15, शिवसेना 5, ठाकरे गट 6, काँग्रेस 3 तर अपक्ष उमेदवारानं 1 जागा जिंकली. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी भाजपनं 19, शिवसेना 15, राष्ट्रवादी काँग्रेस 6, ठाकरे गट 7, काँग्रेस 3 तर अपक्षांनी 4 जागा जिंकल्या. लातूर जिल्हा परिषदेत 59 जागांपैकी काँग्रेसनं सर्वाधिक 23 जागा जिंकल्या. भाजपनं 18, राष्ट्रवादी काँग्रेसनं 12 तर शिवसेना, मनसे, ठाकरे गट, पवार गट यांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. पंचायत समितीच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 126 जागांपैकी भाजपनं 38, शिवसेनेनं 47, राष्ट्रवादी काँग्रेसनं 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 14, काँग्रेसनं 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 2 जागा जिंकल्या. धाराशिव जिल्ह्यात 110 जागांपैकी भाजपनं 41, शिवसेनेनं 31, राष्ट्रवादी काँग्रेसनं 9, ठाकरे गटानं 19, काँग्रेसनं 5, शरद पवार गटानं 1 तर 2 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. परभणी जिल्ह्यात एकूण 108 जागांपैकी भाजपनं 47, राष्ट्रवादी काँग्रेसनं 33, शिवसेनेनं 7, ठाकरे गटानं 9, काँग्रेसनं 6 तर 4 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. लातूर जिल्ह्यात पंचायत समितीच्या एकूण 118 जागांपैकी भाजपनं 44, राष्ट्रवादी काँग्रेसनं 25, शिवसेना 1, काँग्रेस 39, शरद पवार गटानं 2, उद्धव ठाकरे गटानं 1 तर 4 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रातल्या लोकांना सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीला अनुसरून काम करणारी युती हवी असल्याचं सांगून पंतप्रधानांनी तळागाळातल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचं कौतुक केलं. छत्रपती संभाजीनगरच्या महापौर तसंच उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे. महायुतीकडून महापौर पदासाठी भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज भरला आहे. तर एमआयएमनं महापौर पदासाठी अशोक हिवराळे यांना रिंगणात उतरवलं आहे. जालन्याच्या पहिल्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदी भाजपचे राजेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी काँग्रेसचे स्नेहल उदगे यांची काल बिनविरोध निवड झाली. वंचित बहुजन आघाडीच्या 2 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. कोणतंही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेनं विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जावं अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात 449 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. विभागातून 1,90,592 विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. या परीक्षेच्या दरम्यान राज्यभरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याकरता आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्याकरता राज्यस्तरीय दक्षता समिती नेमण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी परीक्षार्थ्यांना कॉपीमुक्त वातावरणात निर्भयतेनं परीक्षा देण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
महाराष्ट्र बोर्डाने जी कॉपीमुक्त अभियान सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी आपणास बोलायला आलेलो आहे. कुठल्याही प्रकारची कॉपी करू नका, स्वतः कॉपी करू नका, इतरांना त्रास देऊ नका, असे कोणतेही कृत्य करू नका ज्याच्यामुळे आपल्या प्रयत्नांना काळीमा लागेल. शांत डोकं ठेवून प्रामाणिकपणे आपली परीक्षा द्या.
लातूर विभागातील लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातल्या 256 परीक्षा केंद्रावर 96,542 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोणत्याही केंद्रावर कॉपी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला. ते म्हणाले,
कुठल्याही प्रकारची कॉपी आपण या परीक्षेसाठी करू नये. या परीक्षेसाठी जे काही इन्व्हिजिलेटर आपण तैनात केलेले ते सगळे असतील, संस्थाचालक असतील किंवा यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेले शिक्षक यांनी पण कुठल्याही प्रकारे कॉपीसाठी मदत चुकूनही करू नये, ही सगळ्यांना माझी सक्त सूचना आहे.
राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबवण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आपला अहवाल काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. लवकरच हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. राज्यातल्या प्रशासकीय सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयानं तसंच प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान राज्यात येत्या काळात टप्प्याटप्प्यानं 70,000 अधिक पदांची भरती केली जाणार असून ही प्रक्रिया नव्या पद्धतीनं राबवली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. भरती प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन तसंच डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी प्रस्ताव मांडण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याबद्दल संविधानाच्या कलम 94 क अन्वये हा ठराव मांडण्यात येणार आहे. दरम्यान संसदेत विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही असा आरोप करत कालही विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ केला. या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज प्रथम दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. राज्यसभेतही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची संधी द्यावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सभात्याग केला. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. परीक्षा पे चर्चा 2026 नवव्या आवृत्तीच्या कालच्या दुसऱ्या भागात त्यांनी लहान स्टार्टअप्सद्वारे उद्योजकतेचा प्रवास सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं. 10वी 12वीच्या परीक्षा जवळ येत असल्यानं परीक्षेचा ताण, परीक्षेची तयारी, वेळ व्यवस्थापन यासोबतच या परीक्षांना आत्मविश्वासानं कसं सामोरं जावं यावर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि आवड यामध्ये संतुलन राखावं असं सांगतानाच पंतप्रधानांनी नागरी जबाबदारीच्या महत्वावरही भर दिला.
मेरे देश के 10th-12th के बच्चों के मन में भी 2047 विकसित भारत का ड्रीम है. ये मेरे लिए बहुत बड़ी खुशी की बात है. देखिए ये चीज है ना, अब 2047 में विकसित भारत यानी क्या है? आपने कभी सिंगापुर के विषय में सुना होगा. सिंगापुर एक जमाने में एक मछुआरों का छोटा सा गांव था, उसमें से आज इतना बड़ा बन गया. तो लिक्वानी कहते थे कि भाई अगर हमको डेवलप कंट्री बनना है तो हमें अपनी आदतें डेवलप कंट्री के लोगों की होती वैसी बनानी पड़ेगी.
टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्ताननं भारतासोबत सामना खेळण्यास सहमती दर्शवल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीनं सांगितलं आहे. या स्पर्धेत भारत पाक सामना येत्या 15 तारखेला कोलंबो इथं होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीची सरशी, काँग्रेस आघाडीची पिछेहाट. छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदासाठी आज निवडणूक आणि राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.